विविध भारती पुणे, विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या काही जागांवर विविध पक्षांनी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. कोथरूड विधानसभेच्या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. इथं तरंगी लढत होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके यांना तर भाजपकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना मनसेकडून मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात सर्वात चर्चेतल्या कसबा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघात काँग्रेसनं पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपनं सुनील कांबळे यांना पुन्हा संधी दिली आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी मतदारसंघातल्या 206 क्रमांकाच्या कार्यालयाकडून गांधीनगर इथं मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मतदानात सहभागी होण्याची शपथ घेत 100% मतदान करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नागरिकांनी केला. पिंपळे सौदागर इथंही लिनियर गार्डन आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कार्यशाळेत मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं. करूया योगा हो मतदार राजा जागा हा उपक्रम यावेळी राबवण्यात आला. महापालिकेच्या स्वीप कक्षामार्फत चिंचवड इथल्या एल्प्रो मॉल इथंही मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं. यावेळी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत नागरिकांनी शपथ घेतली. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 56,345 हेक्टरवर रबीच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगाम महत्वाचा असून रब्बी पेरणी होणाऱ्या तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक राहिल्यानं जिल्ह्यात पेरण्यांना वेग आला असल्याचं सांगून ते म्हणाले, गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यानं खरीप हंगामाच्या उत्पादनात घट झाली होती. त्या तुलनेत यंदा पाण्याची मुबलकता असल्याचं काचोळे म्हणाले. जनसेवा सहकारी बँकेच्या वतीनं देण्यात येणारा जनसेवा पुरस्कार यंदा निरामय संस्थेला देण्यात आला. वंचित समाजाच्या आरोग्य आणि सक्षमतेसाठी ही संस्था कार्यरत आहे. 1,00,000 रुपये सन्मानचिन्ह मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास निरामय जीवन जगता येत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. याप्रसंगी जनसेवा बँकेच्या ऍपचं अनावरणही करण्यात आलं. वर्षातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वांच्या लाडक्या प्रकाशोत्सवाला दिवाळीला उद्या गुरुद्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून प्रारंभ होत आहे. पुढील रविवारपर्यंत हा सण साजरा होणार आहे. उद्या गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. यानिमित्त पुण्यात मुख्य बाजारपेठेत लक्ष्मी रस्त्यावर लोकांची खरेदीची लगबग दिसून येत आहे. तसंच ठिकठिकाणच्या फटाक्यांच्या स्टॉलवरही बच्चे कंपनीची गर्दी दिसू लागली आहे. पुण्यातल्या जयगणेश व्यासपीठातल्या गणेश मंडळांनी मुळशी तालुक्यातल्या 35 कातकरी कुटुंबांसह दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबवला. साईनाथ मंडळ ट्रस्ट मॉडेल कॉलनीतलं अजिंक्य मित्र मंडळ यांच्या वतीनं पिरंगूट गाढववाडी आणि कुंभारवाडी इथल्या 35 कुटुंबांना फराळाच्या पदार्थांसह आकाशदिवा पणत्या आणि फटाके कपडे भेट देण्यात आले. दिवाळी आणि पहाट मैफिलींचं एक सुरेल नातं आहे. याही वर्षी दिवाळीत पुण्याच्या विविध संस्थांच्या वतीनं सुरेल मैफिलींचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी त्यात संध्याकाळच्या मैफिलींचीही भर पडली आहे. विविध ठिकाणी गीत संगीताच्या मैफिली रसिकांना अनुभवता येणार आहेत. गुलटेकडीच्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यासह कर्नाटक गुजरात तामिळनाडू उत्तर प्रदेश राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं कोबी गवार मटार वांगी आणि भुईमुग या फळभाज्यांच्या तसंच कोथिंबीर मेथी शेपू चाकवत करडई या पालेभाज्यांच्या भावातही वाढ झाली आहे. फळबाजारात मागणी कमी झाल्यानं पेरू लिंबांच्या भावात घसरण झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारात फुलांच्या भावात दुपटीनं वाढ झाली आहे. आज पुण्यात दिवसभर आकाश निरभ्र राहिलं. सकाळी पुणेकरांना धुक्याचा अनुभव घेता आला. आज कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 17.4 अंश नोंदवलं गेलं. उद्याही असंच हवामान राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.